चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांचा कल सॅनिटायझर उत्पादनाकडे। कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे। या महामारीपासून वाचण्यासाठी पूर्ण जगामध्ये सॅनिटायझरची मागणी वाढली आहे। केनियामध्ये देखील कोरोना महामारीचा प्रकोप पाहता सॅनिटायझरची मागणी वाढली आहे। केनियामध्ये आर्थिक संकटात असणाऱ्या साखर कारखान्यांसाठी देशहिताबरोबरच राजस्व वाढवण्याचीही चांगली संधी आहे। केनिया शुगर मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयंती पटेल यांनी सांगितलं की कोरोनामुळे सॅनिटायझरची मागणी वाढली आहे। त्यांनी सांगितलं की कोरोनामुळे पहिल्यापासूनच सॅनिटायझरची मागणी खूप कमी होती, पण यात आता वाढ झाली आहे। केनियाचा अग्रणी साखर कारखाना मुहोरोनीनं सॅनिटायझरची मागणी पूर्ण करण्यासाठी सॅनिटायझरचं उत्पादन मोठ्या वेगानं सुरू केलं आहे। या कंपनीमध्ये पहिल्यापासूनच इथेनॉलचं उत्पादन होत होतं। किबोस आणि बुटाली साखर कारखान्यांनी देखील हँड हायजीन उत्पादन बनवण्यासाठी सुरुवात केली, जेणेकरून सोनी केमिलील नोजियामध्ये सॅनिटायझर उत्पादनाची प्रक्रिया सुरू आहे। पटेल म्हणाले की आमचे साखर कारखाने हँड सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी WHO यांच्या नियमांचं पूर्णपणे पालन करत आहे। कोरोना महामारीमुळे हँड सॅनिटायझर्स, डिसइन्फेक्टेड आणि जर्म्स किलिंग सोप्स यांची मागणी अलीकडच्या महिन्यात अधिक वाढली आहे। लोक COVID-19 पासून वाचण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक या उत्पादनांचा वापर करत आहेत। मुहोरोनीचे रिसिव्हर मॅनेजर फ्रान्सिस ओको यांनी सांगितलं की आम्ही सॅनिटायझरचं व्यापक उत्पादन माफक दरात बाजारात उपलब्ध करत आहोत। केनियाच्या ऊस शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांकडून कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी फ्री फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर उपलब्ध करावेत अशी मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या या मागणीला केनिया नॅशनल शुगर केन फेडरेशनचे महासचिव एजरा ओखोत यांनी देखील समर्थन दिलं आहे आणि साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांना या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात असा आग्रह देखील केला आहे। ते म्हणाले, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना सॅनिटाईज करून कोरोनाची माहिती देण्यात यावी।